हॅलो, हां पराडकर सर बोलतोय का? सर मी विशाल बोलतोय, परांजपे आले रुचिपदे सर म्हणून. सर मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती फ्लॅट संदर्भात, झालं सर काय फायनल? ते कुठल्या एरियामध्ये बुकिंग केलं सर तुम्ही? तिकडे बुकिंग ओके झालं का तुमच्या अग्रिमेंट तिकडे मग?